मार्क अध्याय 15. मग पहाट होताच वडील व शास्त्री यांच्याबरोबर मुख्य याजक व सर्व न्यायसभा यांनी मसलत करून येशूला बांधून नेऊन पिलाताच्या स्वाधीन केले. तेव्हा पिलाताने त्याला विचारिले,
तू यहुद्यांचा राजा आहेस काय?
त्यांनी त्याला उत्तर दिले,
तू म्हणतोस तसेच.
मुख्य याजकाने त्याचवर पुष्कळ गोष्टींचा आरोप ठेविला. पिलाताने त्याला पुन्हा विचारिले,
तू काही उत्तर देत नाहीस काय? पहा, ते किती गोष्टींचा आरोप तुझवर ठेवतात.
तरी येशूने आणखी काही उत्तर दिले नाही. यावरून पिलाताला आश्चर्य वाटले. सणाच्या दिवसात ज्या एखाद्या बंदीवानाबद्दल लोक त्याचकडे मागणी करीत, त्यास तो त्याचकरिता सोडून देत असे. तेव्हा बंडातील कित्येक खुनी बंडखोराबरोबर बांधून ठेवलेला असा बरब्बा नावाचा कोणी एक माणूस होता. लोक समुदाय पुढे येऊन असे त्याजवळ मागू लागले,
आम्हाकरिता आपण आपल्या रिवाजाप्रमाणे करावे.
पिलाताने त्यास उत्तर दिले,
मी तुम्हा करता यहुद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय?
कारण मुख्य याजकांनी त्याला हेव्याने धरून दिले होते हे त्याला समजले होते. परंतु त्यापेक्षा आम्हाकरिता बरब्बाला सोडावे असे मागावयास मुख्य याजकांनी लोक समुदायास चेतवले. तेव्हा पिलाताने त्यास पुन्हा म्हटले,
तर मग ज्याला तुम्ही यहुद्यांचा राजा म्हणता त्याचे मी काय करावे?
अशी त्यांनी पुन्हा आरोळी केली,
त्याला वधस्तंभावर खिळवावे.
पिलाताने त्यास म्हटले,
त्याने काय वाईट केले आहे?
तरी ते फार आरडाओरडा करून म्हणाले,
त्याला वधस्तंभावर खिळवावे.
तेव्हा लोक समुदायाला खुश करावे या हेतूने पिलाताने बरब्बाला त्याच करता सोडले आणि येशूला फटके मारून वधस्तंभावर खिळण्याकरता त्यांच्या स्वाधीन केले. मग शिपायांनी त्याला प्रयतोरियमात म्हणजे कचेरीत नेले व त्यांनी सगळे पलटण एकत्र बोलाविले. नंतर त्यांनी त्याच्या अंगावर जांभळे वस्त्र चढविले, काट्यांचा मुकुट गुंफून त्याला घातला आणि ते मुद्रा करून त्याला म्हणू लागले,
हे यहुद्यांचा राजा, तुझा जय जयकार असो.
त्यांनी त्याच्या मस्तकावर वेताने मारिले, ते त्याचवर थुंकले आणि गुडघे टेकून त्यांनी त्याला नमन केले. अशी त्याची थट्टा केल्यावर त्यांनी जांभळे वस्त्र त्याच्या अंगावरून काढून त्याची वस्त्रे त्याला घातली आणि वधस्तंभावर खिळण्याकरता ते त्याला बाहेर घेऊन गेले. तेव्हा शिमोन नावाचा कुणी एक कुरेनेकर रानातून येऊन जवळून जात असता त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ वाहण्याकरता वेठीस धरिले. तो अलेक्झांड्र व रूफ यांचा बाप होता. मग त्यांनी त्याला गुलगुथा म्हणजे कवटीची जागा येथे आणले आणि त्याला गोड मिसळलेला द्राक्षारस प्यावयास दिला. परंतु त्याने तो घेतला नाही. तेव्हा त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळिले आणि कोणी कोणते घ्यावे म्हणून त्याच्या वस्त्रांवर चिठ्या टाकून ती वाटून घेतली. त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळिले तेव्हा पहिल्या प्रहराचा शेवट होता. त्याच्या दोषारोपाचा लेख यहुद्यांचा राजा असा वर लाविला होता. त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारू एक उजवीकडे व एक डावीकडे असे वधस्तंभावर खिळले आणि अपराध्यात तो गणलेला होता.
हा शास्त्रले पूर्ण झाला.
मग जवळून जाणाऱ्यांनी डोकी डोलवीत त्याची अशी निंदा केली की,
अरे मंदिर मोडून 3 दिवसात बांधणाऱ्या, आपला बचाव कर, वधस्तंभावरून खाली ये.
तसेच मुख्य याजकही शास्त्र्यांसह आपसात थट्टा करीत बोलले,
त्याने दुसऱ्यांचे तारण केले, याला स्वतःचा बचाव करता येत नाही. इस्रायलाचा राजा ख्रिस्त याने आता वधस्तंभावरून खाली यावे म्हणजे ते पाहून आम्ही विश्वास धरू.
त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेल्या लोकांनीही त्याची निंदा केली. 2 प्रहरापासून 3 प्रहरापर्यंत सर्व देशावर अंधार पडला. 3 प्रहराच्या शेवटी येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला,
एलोई एलोई लमा सबकतनी,
म्हणजे
माझ्या देवा तू माझा त्याग का केला?
तेव्हा जवळ उभे राहणाऱ्यांपैकी कित्येकांनी हे ऐकून म्हटले,
पहा तो एलियाला बोलावितो.
आणि एकाने धावत जाऊन स्पंज आमेने भरिला आणि तो वेतावर ठेवून त्याला प्यावयास देऊन म्हटले,
असू द्या, एलिया याला खाली उतरवयास येतो किंवा नाही हे पाहू.
मग येशूने मोठी आरोळी मारून प्राण सोडिला. तेव्हा पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. मग त्याने अशा प्रकारे प्राण सोडिला हे त्याच्या समोर जवळच उभे राहिलेल्या जमादाराने पाहून म्हटले,
खरोखर हा पुरुष देवाचा पुत्र होता.
काही स्त्रियाही दुरून पाहत होत्या. त्यात मग्दालिया मरिया, धाकटा याकोब व योसे यांची आई मरिया व सलोमे ह्या होत्या. तो गालिलात असताना त्याच्या मागे चालून त्याची सेवा ह्या करीत असत. शिवाय त्याच्याबरोबर यरुशलेमास आलेल्या दुसऱ्या पुष्कळ स्त्रिया होत्या. या सुमारास संध्याकाळ झाली आणि हा तयारीचा दिवस म्हणजे शब्बाताचा पूर्वीचा दिवस होता. म्हणून अरिमथाईकर योसेफाने धैर्य करून पिलाताकडे आत जाऊन येशूचे शरीर मागितले. तेव्हा तो इतक्यात कसा मेला याचे पिलाताला नवल वाटले आणि त्याने जमादाराला बोलावून त्याला विचारिले,
याला मरून काही वेळ झाला काय?
त्याने तागाचे वस्त्र विकत आणले व त्याला खाली काढून त्या तागाच्या वस्त्राने गुंडाळिले. मग त्याला खडकात खोदिलेल्या कबरेत ठेविले व कबरेच्या तोंडावर धोंड लोटून लाविली. त्याला कोठे ठेवले होते हे मग्दालिया मरिया व योसेची आई मरिया यांनी पाहिले.